होशे अध्याय 7. जेव्हा मी इस्रायलास आरोग्य देऊ पाहतो तेव्हा इफ्रायमाचे पाप आणि शमरोनांची अधमता उघड होते. ते कट रस्त्यात चोर आत शिरतो आणि रस्त्यावर लुटारूंची टोळी हल्ला करते. मी त्यांचे दुराचार आठवतो याची त्यांना त्यांच्या हृदयात जाणीवही नाही. त्यांच्या कृत्यांनी त्यांना घेरले आहे. ते माझ्या मुखासमोर आहे. ते आपल्या वाईटाने राजाला आणि लबाडीने अधिकाऱ्याला खुश करतात. ते सर्व व्यभिचारी आहेत. जसा भट्टारी भट्टी पेटून कणिक भिजवतो व ते खमीराने फुगत नाही तसे ते आहेत. राजाच्या शुभ दिवशी अधिकारी मद्य पिऊन मस्त झाले. मग त्यांनी आपला हात थट्टा करणाऱ्याच्या हाती दिला. भट्टीसारख्या हृदयाने ते कपटी आणि फसव्या योजना करतात. त्यांचा राग रात्रभर अग्नीसारखा धुमसतो आणि सकाळी धगधगणाऱ्या अग्नीसारखा जळतो. ते सर्व भट्टीसारखे गरम आहेत. ते आपल्या राजकर्त्यास गिळून टाकतात. त्यांचे सर्व राजे पतन पावले आहेत. त्यांच्यातील कुणी माझा धावा करीत नाही. इफ्राईम त्या लोकांसोबत मिसळतो. इफ्राईम न पलटलेल्या भाकरीसारखा झाला आहे. पराक्याने त्यांची ताकद गिळली आहे पण त्यास हे ठाऊक नाही. त्यांचे काही केस पांढरे झाले आहेत पण ते त्यास माहीत नाही. इस्रायलाचा गर्व त्यांच्या विरोधात साक्षी देतो. इतके असूनही ते आपला देव परमेश्वराकडे वळत नाहीत. हे करण्यापेक्षा ते त्यास शोधत नाहीत. इफ्राईम कबुतरासारखा भोळा व भावनाहीन आहे. तो मिस्राला हाक मारतो नंतर अशुरास उडून जातो. जेव्हा ते जातील मी आपले जाळे त्यांच्यावर टाकेन. आकाशातल्या पक्ष्याप्रमाणे मी त्यांना खाली आणीन. लोकांच्या समुदायामध्ये मी त्यांना शिक्षा करीन. हाय हाय त्यांना कारण ते मजपासून बहकले आहेत. त्यांच्यावर नाश येत आहे. त्यांनी माझ्या विरुद्ध फितूर केली आहे. मी त्यांची सुटका केली असती पण त्यांनी माझ्या विरोधात लबाडी केली आहे. त्यांनी त्यांच्या हृदयापासून माझा धावा केला नाही परंतु ते पलंगार पडून धान्य व नव्या द्राक्षरसासाठी विलाप करतात. ते माझ्यापासून बहकले आहेत. जरी मी त्यास शिक्षण दिले आणि त्यांना बाहुबल दिले आता ते माझ्या विरोधात कट रचतात. ते परत फिरतात पण ते मी जो सर्वोच्च देव आहे त्याकडे फिरत नाहीत. ते फसव्या धनुष्यासारखे झाले आहेत. त्यांचे अधिकारी आपल्या जिभेच्या उन्मत्तपणामुळे तलवारीने पाडले जातील. मिस्रात त्यांची थट्टा करण्यात येईल.